नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी शुभांगी बिंदू आपलं स्वागत करते. राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसानं उघडीप दिल्यामुळे खरीप हंगामावर परिणाम दिसून येत आहे. कृषी विभागाच्या प्राथमिक आढाव्यानुसार अनेक जिल्ह्यांमध्ये पेरणीची गती मंदावली असून आधीच पेरणी झालेल्या सोयाबीन, कापूस, तूर, मका आणि भात या पिकांवर ओलाव्याअभावी ताण निर्माण झाला आहे. मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रातल्या अनेक भागात पावसाचा दीर्घ खंड पडल्यानं पिकांची वाढ खुंटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. काही ठिकाणी बियाण्यांची उगवण अपुरी राहिल्यानं दुबार पेरणीची वेळ येण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत. शेतकऱ्यांनी उपलब्ध ओलाव्याचं संवर्धन करावं, अनावश्यक मशागत टाळावी आणि स्थानिक कृषी अधिकारी तसंच हवामान विभागाच्या सूचनांनुसार शेतीची कामं नियोजित करावीत असं आवाहन कृषी विभागानं केलं आहे. तसंच जिल्हा प्रशासनाकडून पिकांच्या स्थितीवर लक्ष ठेवण्यात येत असून आवश्यकतेनुसार पंचनामे आणि इतर उपाययोजनाही केल्या जाणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. लातूर जिल्हा अद्यापही मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत असून अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई कायम आहे. या संकटावर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनानं विविध उपाययोजना राबवत 182 विहिरी आणि बोअर अधिग्रहित करून नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरू ठेवला आहे. पावसाचं प्रमाण कमी असल्यानं भूजल पातळी अद्यापही पुरेशी वाढलेली नसल्याचा परिणाम पिण्याच्या पाण्याच्या उपलब्धतेवर होत आहे. नागरिकांनी पिण्याच्या पाण्याचा काटकसरीनं वापर करावा, पाण्याची नासाडी टाळावी आणि उपलब्ध जलस्रोतांचं संवर्धन करण्यासाठी सहकार्य करावं असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. भारताचं सर्वात मोठं जागतिक वस्त्रोद्योग प्रदर्शन भारत टेक्स 2026 आज नवी दिल्लीत भारत मंडपम इथं सुरुवात झाली. केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह यांनी या 4 दिवसीय प्रदर्शनाचं उद्घाटन केलं. या प्रदर्शनाची ही तिसरी आवृत्ती आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फार्म टू फायबर टू फॅक्टरी टू फॅशन टू फॉरेन या 5F संकल्पनेतून प्रेरणा घेतलेल्या या प्रदर्शनात सुमारे 20,000 जास्त वस्त्र उत्पादक आणि 7,000 जास्त खरेदीदार सहभागी होत आहेत. या प्रदर्शनात 20 जास्त देशांचे तज्ज्ञ, भारतीय उद्योग क्षेत्रातले प्रमुख यांच्यासह 350 जास्त प्रतिनिधीही सामील होत आहेत. थोर तत्वचिंतक, शिक्षणतज्ञ, समाजसुधारक, पत्रकार आणि स्वातंत्र्यसैनिक गोपाळ गणेश आगरकर यांची आज जयंती आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आगरकर यांना वंदन करत आदरांजली वाहिली आहे. लातूरमधील आमचं ग्रीन लातूर वृक्ष फाउंडेशन या स्वयंप्रेरित पर्यावरण संस्थेला महाराष्ट्र शासनाचा संभाजीनगर विभागातला 2रा छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार 2024 जाहीर झाला आहे. पर्यावरण संवर्धन, वृक्ष लागवड, वृक्ष संवर्धन आणि शहर स्वच्छता क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. लातूर शहरात गेल्या 2,599 दिवसांपासून अखंडपणे सुरू असलेल्या या उपक्रमाअंतर्गत फाउंडेशननं आतापर्यंत सुमारे 3,75,000 वृक्षांचं रोपण आणि संगोपन केलं आहे. वृक्ष लागवडीबरोबरच शहर स्वच्छता, प्लास्टिकमुक्त लातूर अभियान, पोस्टर फ्री लातूर उपक्रम, कापडी पिशव्यांचं वितरण, इको ब्रिक्स तयार करून त्यापासून सार्वजनिक बेंच उभारणं तसंच विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण जनजागृती करण्याचे विविध उपक्रमही संस्थेनं राबवले आहेत. लातूर इथं आषाढी वारीनिमित्त आयोजित चरण सेवा या उपक्रमात 250 अधिक वारकऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष, वसंतराव काळे होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालय आणि लातूर महापालिकेचा आरोग्य विभाग यांनी संयुक्तपणे हा उपक्रम राबवला. यामध्ये नांदेड जिल्ह्यातल्या देगलूरहून श्रीक्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान करणाऱ्या सद्गुरू श्री गुंडा महाराज संस्थानच्या दिंडीतल्या वारकऱ्यांची आरोग्य तपासणी करून त्यांना निःशुल्क औषधोपचार देण्यात आले. महाकवी कालिदास दिन उद्या साजरा होत आहे. यानिमित्त साहित्य भारती आणि संस्कृत प्रतिष्ठानम यांच्या वतीनं आज छत्रपती संभाजीनगर इथं डॉ निवेदिता सराफ यांच्या विशेष व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं आहे. टिळक नगर परिसरातल्या जीवन विकास ग्रंथालयात संध्याकाळी 5:30 हे व्याख्यान होणार आहे. भारत आणि इंग्लंड दरम्यान 3 दिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना आज बर्मिंगहम इथं खेळला जाणार आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र संध्याकाळी 6:10